chinimandi.com पॉडकास्ट।
24,096,424 नवे कोरोना रुग्ण, कोरोना मुक्त होणाऱ्यांचा दर 89%। भारतामध्ये गेल्या 24 तासात 96,424 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि 1,174 लोकांचा मृत्यू झालाय। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार देशामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 52,14,678 इतकी झाली आहे, ज्यामध्ये 10,17,754 रुग्ण सक्रिय आहेत आणि 41,12,552 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। तर देशभरामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 84,372 रुग्णांचा मृत्यू झालाय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की जवळपास 60% सक्रिय रुग्ण 5 सर्वात अधिक प्रभावित राज्यांमधून आहेत। 13 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत जिथे आजही 5,000 कमी सक्रिय रुग्ण आहेत। ICMR नुसार COVID-19 साठी 17 सप्टेंबर पर्यंत 6,15,72,343 नमुन्यांची चाचणी करण्यात आली। यापैकी गुरुवारी 10,06,615 नमुन्यांची चाचणी करण्यात आली। केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी सांगितले की भारतामध्ये कोरोनाचा मृत्यू दर 1.64% जगामध्ये सर्वात कमी आहे। ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारचे ध्येय या दराला कमी करून 1% खाली आणणे हे आहे। राज्यसभेमध्ये चर्चेदरम्यान उत्तर देताना हर्षवर्धन यांनी सांगितले की देशामध्ये कोरोनामुक्त होणारा दर 78-89% आहे। कोरोनामुक्त होण्याचा इतका मोठा दर जगातील अगदी मोजक्या देशांमध्ये दिसून आलाय। मंत्र्यांनी सांगितले की देशामध्ये कोरोना रुग्ण भलेही 50 लाखांवर आहेत, पण उपचाराधीन रुग्णांची संख्या 20% कमी आहे। देशामध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू युरोपातील अनेक देशांच्या तुलनेमध्ये कमी आहेत। हर्षवर्धन यांनी सांगितले की भारत कोरोना तपासणी दराच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकण्यासही कटिबद्ध आहे।